नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका प्रादेशिक खबरो दिता। मुखेल खबरो, सरकारी कर्मचाऱ्यांनी लोकांक भ्रष्टाचार विण बरी पारदर्शक प्रशासकीय सेवा दिवपाच्या हेतान काम करचे अशे आवाहन मुखेलमंत्री दत्तोर प्रमोद सावंत हांणी केला। सरकारी शिरवीस मेळतकच ट्रान्सफरी खातीर आपल्या कडेन येवचे न्ही अशी शिटकावणी मुखेलमंत्री दत्तोर प्रमोद सावंत हांणी सरकारी कर्मचाऱ्यांक दिल्या। गोयच्या लोकायुक्त पदा खातीर निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे हांच्या नावाचेर शिक्कामोर्तब जाला अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिला। कला अकादमी कृती दळाची आयज बसका जाली। आता पुराय खबरो, सरकारी कर्मचाऱ्यांनी लोकांक भ्रष्टाचार विण बरी पारदर्शक प्रशासकीय सेवा दिवपाच्या हेतान काम करचे अशे आवाहन मुखेलमंत्री दत्तोर प्रमोद सावंत हांणी केला। गोय नोकर भरती निवड आयोगावरवी शिरवीस मेळिल्ल्या उमेदवारांक नोकरीची नियुक्तीपत्रां दिवपाच्या मंत्रालयात आयोजित कार्यावळीत ते उलयतले।
गुड गव्हर्नन्स आणि ट्रान्सपरन्सी ह्यो गजाली सदोदीत लक्षात दवरप ही काळाची गरज असा आणि त्या खातीर आजकाल आम्ही कोणाकूच टॉलरेट करिना। तुम्ही पळयले असतले की फाटल्या 6 महिन्याच्या कार्यकाळात गव्हर्नमेंट ऑफिसरांक सस्पेंड करपाक आणि टर्मिनेट करपाक सुद्धा माझे सरकार फाटी फुडे पळयना। म्हाका दिसता फाटल्या वर्सभराच्या कार्यकाळात 20 ते 25 लोक वेगवेगळ्या केसीतल्यान सस्पेंडूय जाल्ले असा, इन फ्युचरूय बी। त्या खातीर आपलो CR वो स्पॉइल करचो न्हू किंवा कसल्याच आमिशाक बळी पडून मेळेली सर्वीस हातातली गमोवची न्ही।
निवड आयोगावरवी भौशीक बांधकाम खात्यातल्या 95 कनिष्ठ अभियंत्यांक आणि ग्रामीण विकास यंत्रणा, वीज खाते तसेच हेर खात्यातल्या कर्मचाऱ्यांक ह्या वेळार नेमणूक पत्रां भेटयली। सरकारी सेवा खातीर कार्यक्षम आणि पारदर्शक भरती प्रक्रिया सुनिश्चित करपा हेतान गोय सरकारान कर्मचारी निवड आयोगाक सशक्त आणि घटमूट केला, जाका लागून बऱ्या प्रशासना खातीर आणि योग्यतायेचेर आधारित निवडीची तांची वचनबद्धताय बळकट जाल्या अशे ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी म्हळा। सरकारी शिरवीस दिता म्हणून सांगून फटवणूक करपी मनशा कडल्यान नागरिकांनी सादूर रावचे, अशाच तरेन नोकरी मेळना जाल्यार तुमच्या पात्रतायेचेर तुमकां शिरवीस मेळटा अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळा। ह्या कार्यावळीक राज्याचे मुखेल सचीव विकांता वेलू तशेंच भौशीक बांदकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत, खात्याचे मुख्य अभियंता उत्तम पारसेकार हजर आशिल्ले। सरकारी शिरवीस मेळतकच ट्रान्सफरी खातीर आपली कडेन येवचे न्ही अशी शिटकावणी मुखेलमंत्री दत्तोर प्रमोद सावंत हांणी सरकारी कर्मचाऱ्यांक दिला।
हे तकलेन जर तुमचे आसत जाल्यार तुम्ही लोकांचे काम हे खूप बऱ्या पद्धतीत करपाक शकतले। म्हणून ज्या जाग्याचेर तुमकां पोस्टिंग मेळटले पहिल्या दिसाच्यान ट्रान्सफरी खातीर येवं नाकात, परत एकदां सांगता, ना जाल्यार आमदार आणि मंत्र्यांक घेऊन रोखडेच परत एकदां म्हाका हांगा ट्रान्सफर दी आणि म्हाका हे डिपार्टमेंट दी, म्हाका हे डिपार्टमेंट दी आणि ते डिव्हिजन दी म्हणून चुकून सुद्धा येवं नाकात।
गोयच्या तरणाट्यांनी स्पर्धा परीक्षक बसचे, नोकरे खातीरच्यो खुबश्यो संद उपलब्ध असतात, ताचो लाव तरणाट्यांनी घेवचो। पदवी जाल्ल्या तरणाट्यांक लेगीत GPSC परिक्षेक पात्र असतात हाची जाणविकाय तांकां नासता अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळा। गोयच्या लोकायुक्त पदा खातीर निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे हांच्या नावाची निश्चिती जाल्या अशी माहिती मुखेलमंत्री दत्तोर प्रमोद सावंत हांणी दिल्या। तांच्या नावाची शिफारस उच्च न्यायालयाकडे धाडटले। न्यायालयाकडल्यान मंजुरी आयल्या उपरांत आणि निवडीची रितसर प्रक्रिया पुराय करून संदीप शिंदे हांची औपचारिकरित्या लोकायुक्त पदाचेर निवड करतले अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या। काल मेरेन गोयच्या लोकायुक्त पदा खातीर 2 नावांची निवड जाल्ली अशी चर्चा आशिल्ली। निमाणे आयज हे विशीं मुखेलमंत्र्यांनी माहिती दिली। लोकायुक्तांची निवड जाल्ल्या उपरांत प्रशासनात पारदर्शकता, जापसालदारी आणि बरी यंत्रणा चालीक लागतली, तशेंच भ्रष्टाचारा आड कारवाय जातली असो विश्वास तांणी उक्तायला। नगर नियोजन खात्यान काउंटर लाईन नेम मोडून दोंगर कापपाक मंजुरी दिवपी परिपत्रक सरकारान फाटी घेवचे अशी मागणी आयज आदले निवृत्त न्यायाधीश फेरदीन रिबेलो हांणी मुखेलमंत्री दत्तोर प्रमोद सावंत हांची भेट घेवन केला। गोयचे पर्यावरण सांबाळपाक 10 तरेच्यो सुचोवण्यो तांणी निवेदनावरवी मुखेलमंत्र्याक दिल्यात। उदरगतीच्या नांवान गोयचो सैम जर इबाडत आसत जाल्यार ते थांबोवचे अशी मागणी तांणी ह्या वेळार केली। परवरे मंत्रालयात फेरदीन रिबेलो हांणी मुखेलमंत्री दत्तोर प्रमोद सावंत हांची भेट घेवन हे विशीं सविस्तर चर्चा केली। ते उपरांत पत्रकारां कडेन उलयतना तांणी ही माहिती दिल्या। हे फाटभुंयेर मुखेलमंत्री दत्तोर प्रमोद सावंत हांणी हे विशीं गांभीर्यान लक्ष घालपाचें आश्वासन तांकां दिलां। ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात।
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी।
वो कैसे?
अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत।
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा।
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर।
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर।
आता मुखावेलो खबरो। कला अकादमी कृती दळाची आज बसका झाली। सप्टेंबरात केल्ल्या तपासणी उपरांत आयआयटी मद्रासच्या मसुद्याच्या अहवालात अपुरी संरक्षणात्मक कामां, वंटीक वेऱ्यो आणि उदक गळप असे दिसून आयल्ले। ह्या फाटभुंयेर आयआयटी चेन्नईन सुरक्षे मूल्यांकन करपा खातीर इन्फ्रारेड आणि थर्मल स्कॅनिंगची शिफारस केली। कला अकादमीच्या नूतनीकरणा खातीर वट्ट 60 कोटी रुपया खर्च सरकाराक आयला। हातूंतले 50 कोटी रुपया कसलेच काम पुराय जावचे शिवाय खर्च जाल्यात असो आरोप कृती दळाच्या समितीन केला। जाल्यार कला अकादमीच्या बाबत दर्जाच्या कामाक लागून 10 कोटी दिवपाचे सरकारान आडायला अशी माहिती तांणी दिल्या। आयआयटी चेन्नईच्या अहवालाची बेगोबेग अंमलबजावणी करची, तशेंच एका म्हयन्यात ह्या कामाचो नियाळ करपाची येवजण आसा अशी माहिती ह्या वेळार कृती दळाच्या वांगड्यांनी दिली। ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ काल संसाराक अंतरले। तांची पिराय 83 वर्सां आशिल्ली। भारताच्या पर्यावरण संशोधन आणि संवर्धन धोरण घडोवपाक तांचो मोलाचो वांटो आशिल्लो। 6 दशका परस चड काळ चलपी वैज्ञानीक कारकिर्दीत तांणी पर्यावरणाविशीं जागृताय निर्माण करपा खातीर अथक परिश्रम घेतिल्ले। तांच्या फुडारपणाखालच्या तज्ञ समितीन तयार केल्लो गाडगीळ अहवाल अस्तंत घाटातल्या जैवविविधतायेची जतनाय आणि संवर्धना खातीर महत्वाचो आशिल्लो। संसारीक जैवविविधतायेचो हॉटस्पॉट्स आशिल्ल्या अस्तंत घाटातल्या मोलादीक वावराक लागून 2020 वर्सा संयुक्त राष्ट्रांनी डॉ माधव गाडगीळ हांचो चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार दिवन भोवमान केल्लो। गोय विधिकार मंचा वतीन फाल्यां 9 जानेवारीक परवरी विधानसभा प्रकल्पात सकाळी 9:30 वरां सावन गोय विधिकार दीस मनयतले। विधिकार दीस कार्यावळीत सभापती, मुखेलमंत्री, उपसभापती, विरोधी पक्ष फुडारी आणि मंत्री उलोवप करतले आणि चर्चासत्रात वांटो घेतले। गुजरातच्या नॅशनल फॉरेन्सिक सायन्स विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ JM व्यास कार्यावळीचे मुखेल वक्ते आसतले। उत्तर गोय जिल्लोधिकाऱ्यान एका आदेशावरवी उत्तर गोय वाठारातल्या सगळ्या हॉटेलांचे मालक, व्यवस्थापन, लॉजिंग, बोर्डिंग, खाजगी गेस्ट हाऊस, पेईंग गेस्ट हाऊस, इमारत, घर, फ्लॅट मालक, तात्पुरती निवासाची व्यवस्था करपी घर मालक आणि धार्मिक संस्थांनी आपल्याकडेन येवपी गिरायकांची वळख पटोवपा खातीर गिरायकाकडेन मतदार कार्ड, वाहन चलोवपाचो परवानो, स्मार्ट कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट ह्या सारख्या वळखपत्राची मागणी करपाक सांगला। वळख पटल्या बगैर गिरायकांक आपल्या हॉटेलात वा घरात रावपाक दिवचे न्ही। तशेंच मालकांनी आपल्या गिरायकांक आणि भाडेकरांची माहिती पुलीस खात्यान तयार केल्ल्या पथिक ह्या सॉफ्टवेअरात नोंद करपाक जाय। भाडेकरांची माहिती लागींच्या पुलीस स्टेशनार दिवपाची गरज आसा। मालकांनी आपली गिरायकां आणि भाडेकरांची माहिती सांभाळून दवरची आणि गरज असता त्यांना अशी माहिती पुलीस यंत्रणेक उपलब्ध करची असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळीत केला। गोवा नौदळ बटालियन 1 NCC विभागाचे वर्सुकी प्रशिक्षण शिबीर पेडणेच्या मल्टीपर्पज स्पोर्ट्स स्टेडियमात विभागाचे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन सुमित सिन्हा हांच्या फुडारपणाखाला सध्या चालू आसा। ह्या प्रशिक्षण शिबिराक लागून कॅडेट्सची शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक सतर्कता, सामाजिक आणि एकजूट आणि सलोख्याची भावना वाढपाक मदत जाता। आता हवामान। पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्याप्रमाण आयज पणजे चडात चड तापमान 33.7 अंश सेल्सियस जाल्यार उण्यात उणे 20.5 अंश सेल्सियस नोंद जाला। खेळ। पिलारच्या फादर एंजल सेंट्रल स्कुलान 25 जानेवारीक तिरंदाजी सर्तीचे आयोजन केला। गोया विद्यापीठान 9 ते 11 जानेवारी मजगत गुजरातातल्या वडोदराच्या पारूल विद्यापीठात जावपी AIU साऊथ वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी फुटबॉल चॅम्पियनशीप सर्तीत वांटो घेवपा खातीर दादल्यांच्या फुटबॉल पंगडाची निवड केल्या। आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. सरकारी कर्मचाऱ्यांनी लोकांक भ्रष्टाचार विण बरी पारदर्शक प्रशासकीय सेवा दिवपाच्या हेतान काम करचे अशे आवाहन मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी केला. सरकारी शिरवीस मेळतकच ट्रान्सफरी खातीर आपल्याकडे येवचे न्ही अशी शिटकावणी मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सरकारी कर्मचाऱ्यांक दिल्या. कला अकादमी कृती दळाची आयज बसका जाली. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 7:25 मिनटांचेर. नमस्कार.